चौगाड़ा हो, शहनाई हो या फिर ढोल ताशे, अपने लाइफ में म्यूजिक का जो प्लेस है ना वो बहुत ज्यादा इम्पोर्टेंट है।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है। बऱ्याचशे एक्सपेरिमेंट्स मध्ये असं सुद्धा कळालं की म्युझिक जे ते एक थेरपी म्हणून सुद्धा यूज केलं जातं, म्हणजे स्ट्रेससाठी किंवा जे मेंटल आजारी असतात ना, जे मेंटल पेशंट्स असतात त्यांना सुद्धा नीट करण्यासाठी म्युझिकचा उपयोग केला जातो। बरेचसे मोठे मोठे आजार म्युझिकमुळे सुद्धा नीट झाले आहेत। त्यामुळेच तर तुम्हाला विचारलं होतं की तुमच्या लाईफमधलं म्युझिकचं स्थान काय आहे।
हा मैक, सुमेध बोलत आहे।
हाय सुमेध, बोल।
मला वाटते की म्युझिक नाही का सर्वात चांगली गोष्ट आहे या दुनियातली, कारण की म्युझिक नाही का, म्युझिक मध्ये एवढी पॉवर असते की ती जीवनातला किती मोठं पेन आणि दुःख जरी असेल ना ते कमी करते।
ओके, तुझ्या लाईफ मध्ये म्युझिक काय स्थान आहे?
हमेशा आपल्याला सपोर्ट करते एक चांगल्या फ्रेंड सारखं। म्युझिक माझ्या लाईफ मध्ये ना सर्वात मोठं स्थान आहे, म्हणजे हमेशा मला सपोर्ट करणारा एक खूप चांगला मित्र आहे, जे ना डिमांड करते ना कधी हे डिमांड भी करत नाही, आणि काही हमेशा सपोर्ट करणारा एक सर्वात चांगला मित्र आहे म्युझिक माझ्या लाईफ मधला।
कुठल्या प्रकारचं म्युझिक तुला जास्त आवडतं?
कुठल्या म्युझिक? सर्व प्रकारचे, म्हणजे तू जर मला माझा फेवरेट सिंगर विचारली ना तर मी सर्वच म्हणेल।
अच्छा,
मला म्युझिक एवढं आवडते।
ओके ओके, आजकालचा सगळ्यात फेवरेट ट्रॅक कुठला आहे सांगू शकशील का, जे एकदम प्लेलिस्ट वर तुझ्या हिट लिस्ट वर आहे?
जिलेबी मूवी मधलं तुमसे।
म्युझिक आपल्या लाईफमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण की काय ना, म्युझिक ऐकल्यावरती आपल्याला खूप जास्त रिलॅक्स आणि स्ट्रेस फ्री फील होतं। तुमच्या लाईफमधलं म्युझिकचं स्थान काय आहे, किती इम्पॉर्टंट आहे म्युझिक तुमच्यासाठी, सांगा मला। कॉल करा 9607007935 वर। स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।